पहिले राजे अध्याय 13 परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला म्हणजे देवाच्या मनुष्यास यहुदाहून बेथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता. परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुद्ध बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे, दाविदाच्या कुळात योशिया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत, पण हे वेदी, योशिया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशिया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे, पण योशिया मानवी अस्थी तुझ्यावर जाळील, मग तू निरुपयोगी ठरशील, हे निश्चित घडेल. अशी संदेष्ट्याने लोकास खूण दिली. तो म्हणाला, परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल असे परमेश्वराने सांगितले आहे. राजाने हे जेव्हा देवाच्या मनुष्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या मनुष्याकडे निर्देश करत म्हटले, पकडा त्याला. मग ज्या हाताने त्याने त्या मनुष्याकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लोळा पडला, त्यास तो हलवता येईना. तसेच वेदी भंग पावली, त्यावरील राख जमिनीवर पडली. देवाच्या मनुष्याच्या तोंडून परमेश्वराचे वचन निघत होते याची ती खूण होती. तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर. तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला. राजा त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, माझ्या बरोबर घरी चल, काहीतरी खा, मग मी तुला इनाम देईल. पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्या बरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही. काहीही न खाण्यापिण्याबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही अशीही त्याची आज्ञा आहे. त्याप्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही. बेथेल नगरात एक वृद्ध देवाचा मनुष्य राहत होता. त्याच्या मुलांनी त्यास या संदेष्ट्याने बेथेलमध्ये काय केले ते येऊन सांगितले. राजाला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले. तेव्हा देवाचा मनुष्य म्हणाला, कोणत्या रस्त्याने तो परतला? तेव्हा मुलांनी आपल्या वडिलांना यहुदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला. त्या वृद्ध संदेष्ट्याने मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरून निघाला. हा वृद्ध संदेष्टा त्या देवाच्या माणसाच्या मागावर निघाला तेव्हा तो एला वृक्षाखाली बसलेला आढळला. वृद्ध संदेष्ट्याने त्यास विचारले, तूच का तो यहुदाहून आलेला देवाचा मनुष्य? संदेष्ट्याने यावर होकार दिला. तेव्हा वृद्ध संदेष्टा म्हणाला, माझ्या बरोबर घरी चल, आमच्याकडे जेव. पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, तुझ्या बरोबर मी येऊ शकणार नाही, तसेच तेथे खाऊ पिऊ शकणार नाही, तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे. यावर तो वृद्ध संदेष्टा म्हणाला, मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे. आणि पुढे त्याने खोटे सांगितले, मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले आहे. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे. तेव्हा तो देवाचा मनुष्य वृद्ध संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवण खाण केले. ते मेजावर बसलेले त्यास परत आणणाऱ्या संदेष्ट्याशी परमेश्वर बोलला. वृद्ध संदेष्टा या यहुदातील देवाच्या मनुष्यास म्हणाला, तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस. असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त मनाई केली होती, तरी तू इथे आलास आणि जेवलास, तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियांबरोबर दफन होणार नाही. या देवाच्या माणसाचे खाणेपिणे झाल्यावर वृद्ध संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहुदाचा संदेष्टा म्हणजे देवाचा मनुष्य निघाला. परतीच्या वाटेवर एका सिंहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्यास मारून टाकले. देवाच्या मनुष्याचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते. इतर वाटसरूंनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले, तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृद्ध संदेष्ट्याला सांगितली. वृद्ध संदेष्ट्याने या देवाच्या मनुष्यास फसवून आणले होते, तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, असा हा देवाचा मनुष्य, त्याने परमेश्वराचे म्हणणे अवमानले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्यास मारायला सिंहाच्या स्वाधीन केले असावे, असे होणार हे परमेश्वराने सांगितले होते. मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, माझ्या गाढवावर खोगीर घाला. मुलांनी त्याचे ऐकले, तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नाही की गाढवाला इजा केली नाही. वृद्ध देवाच्या संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला. त्याने तो आपल्या घराण्याच्या दफनभूमीत पुरला, त्याच्यासाठी शोक प्रगट केला. तो म्हणाला, माझ्या भावासारखाच तू मला होतास, मला फार वाईट वाटते. मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थि देवाच्या मनुष्याशेजारीच विसावू द्या. परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल. राजा यराबामामध्ये काहीही फरक पडला नाही, तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या मनुष्यांची तो याजक म्हणून निवड करत राहिला. हे पुरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत, ज्याला हवे त्यास याजक बनता येई. या गोष्टीने यराबामाच्या घराण्यास पाप लागले व त्यामुळे त्यांचा सर्वनाश झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले.